नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. संकश्टाच्या वेळार आपल्या हिताक दुस्मानपण आशिल्ल्या आणि ताचे आड टिकपी देशांक सशक्त करप भारताक आता परवडना असे उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी सांगले. आयज नवी दिल्ली जयपुरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाच्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्यांत ते उलयताले. दरेक व्यक्ती सुरक्षा मळार राष्ट्राक मदत करपाक सशक्त असा असे मत श्री धनकर हांणी उक्तायले. वेपार वेवसाय वाणिज्य आणि खास करून उद्योग धंद्याची सुरक्षा प्रस्नात महत्वाची भूमिका असू येता असे ताणी स्पष्ट केले. तसेच श्री धनकर हांणी सगळ्या सशस्त्र दळांक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची ऑपरेशन सिंदूर खातीर उल्लेखनीय यश मेळिल्ल्यान तोखणाय केल्या. भारताच्या आतंकवाद विरोधी यत्नांक नवो मानक थारला असे सांगून झुजाची यंत्रणा आणि आतंकवादाच्या आड झुजांत नवो मापदंड थारायला असे श्री धनकर हांणी मुखार म्हटला. ह्या महिन्याच्या 19 तारखेर जावपी ब्रिक्स उर्जा मंत्र्यांचे बसकेन वांटो घेवपा खातीर वीज मंत्री मनोहर लाल ब्राझीलाक अधिकृत भेटेक वतले. हे बसकेन मंत्री ब्रिक्स राष्ट्राच्या उर्जा मंत्र्यांकडेन उर्जा सुरक्षा सुलभताय परवडपा सारखी आणि टिकाऊपण अशा महत्वाच्या प्रश्नांचेर चर्चा करतले. वीज मंत्रालयान एका निवेदनान सांगला की हे बसके वेळार भारतान फाटल्या दशकातली कामगिरी दाखयतले. तातून वीज क्षमतेतून 90% वाढ, नविनीकरण उर्जा, 5वी हायड्रोजन आणि जैव इंधनान फुडारपण, तसेच उर्जा वाठारात नवनिर्माण आणि टिकाऊ उदरगत हाचो आस्पाव असा. तसेच उर्जेची समानताय मेळोवपाची आणि उर्जा संक्रमणाक गती दिवपाची वचनबद्धतायेक देश परतून पुष्टी करतलो असे तातून म्हटला. अनु ब्रिक्स उर्जा मंत्र्यांचे बसकेचो विषय म्हळ्यार समावेशक आणि टिकाऊ जागतिक शासनाक जागतिक दक्षिण सहकाराक सशक्त करप असं असा. ऑपरेशन सिंदूर उपरांत पाकिस्तानाच्या आतंकवादाचेर भारताची भूमिका मांडपा खातीर सरकार वेगवेगळ्या देशांनी 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ धाडटा. ह्या महिन्याच्या निमाणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या वांगडी देशासयत मुखेल भागीदार देशाक भेट दिवपाचे असतात. तातून वेगवेगळ्या राजकीय पक्षातले खासदार, नामनेचे राजकीय व्यक्ती आणि नामनेचे राजनयिक असतले. मजगती प्रसार माध्यमांकडेन उलयताना भाजपा खासदार रविशंकर प्रसाद हांणी सांगले की हो उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दूरदृष्टीची देख दिता. भारताच्या सामूहिक संकल्पाक लागून आतंकवाद्या आड एकवटीन उभे रावपाचे महत्व संवसाराक दिसतले असे ताणी मुखार म्हटला. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ सच्चिदानंद परब्रह्म जयंत बालाजी आठवले हांची 83वी जयंती आणि संस्थेची रुप्या महोत्सव वर्ष मनोवपा खातीर गोयांत आयज सावन 19 मे 2025 मेरेन फोंडेच्या फर्मागुडी गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानाचेर इतिहासीक सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केला. गोंय ही भोगाची भूंय न्हय, ती देवाची भूंय. सनातन संस्कृता ताय आणि शंखनाद महोत्सवाक लागून हांगाचे अर्थव्यवस्थेक आणि सांस्कृतिक पर्यटनाक चालना मेळटली. फाटली 25 वर्सां सनातन संस्था हिंदू धर्म पातळोवपाचे व्हडले काम करता आणि सनातन तयार केल्ली आध्यात्मिक पुस्तकां तरणाट्यांक प्रेरणा दिवपी आणि फुडल्या 100 वर्सां खातीर ताका मार्गदर्शक करपी असतात. सनातन संस्थेचे काम समाजा खातीर प्रेरणादायक असा असे गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी या वेळार उलयतना म्हटला. संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेतकी संघटनेन म्हळ्यारूच FAO 2024 वर्सां संवसारीक उपासमारी संकश्ट वाढत आशिल्ल्याचे सांगला. 53 देशांनी 29.5 कोटी लोकांक खर अन्न असुरक्षिततायेचो त्रास जाला, जो 2023 वर्साच्या तुळेन 1.37 दशलक्ष वाढला. सुदानान दुकळ आणि गाजा, दक्षिण सुदान, हैती आणि माली हांगा उपासमारीची विनाशकारी पातळी दिसून आयली. तसेच मे ते सप्टेंबर 2025 या काळात गाजा हांगा दुकळ येवपाची शिटकावणी संवसारीक अहवालान दिल्या. सक्तीन केल्ले स्थलांतरण, अर्थिक धक्को आणि वायट हवामानाका लागून संकश्ट आनीक वाढले. FAO महासंचालक क्यू ड्योंग्यू हांणी खर अन्न असुरक्षितताय दीर्घकाळाची वास्तवताय जावपाक लागल्या, खास करून गांवगिऱ्या वाठारांनी ताचो परिणाम दिसपाक लागला असे ताणी मुखार म्हटला. पाकिस्ताना खातीर हेरगिरी केल्ल्याच्या आरोपान हिसार हांगच्या ज्योती राणी ह्या युट्यूबराक हरियाणा पुलिसांनी अटक केल्या. हिसारच्या सिव्हील लायन्स पुलीस स्टेशनात ज्योती आड गुन्ह्याव नोंद झाला. तिका न्यायालयान हाजीर करून 5 दिसांची कोठडी दिल्या। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटलें।